दादी,
ओमा
के लिए,
फ्यूर,
एक,
आइन,
पत्र,
ब्रीफ,
लिसा,
लीजा,
अपनी,
ईरा,
को,
सू,
एक,
आइनन,
लिखती,
श्राइब्ट,
है,
इस्ट,
जिसमें,
इन डेम,
वह,
सी,
अपने,
ईरम,
नवीनतम,
नॉयस्टन,
साहसिक,
अबेंटोया,
कार्य,
एक्टिविटेट,
के बारे में,
उबा,
बताती,
एट्सेट,
है,
इस्ट,
प्यारी,
लीबे,
दादी,
ओमा,
मुझे,
इच,
उम्मीद,
होफे,
की,
दस,
आप,
सी,
ठीक,
गुट,
है,
सिंड,
मैं,
इच,
आपको,
ईनन,
मेरे,
माइने,
स्कूल,
शूले,
बताना,
एट्सेलन,
चाहता,
मोच्टे,
हूँ,
बिन,
आज,
हॉटे,
हमने,
हैवन वीर,
किंडरगार्टन,
किंडरगार्टन,
में,
इम,
नया,
नॉयस,
खेल,
स्पील,
सीखा,
गेलेंट,
ये,
दस,
बहुत,
ज़ेया,
मज़ेदार,
लुस्टिग,
था,
वा,
मेरे,
माइने,
दोस्त,
फ्रेंडे,
और,
उंड,
मैंने,
इच,
बहुत,
फील,
मज़ा,
स्पास,
किया,
हटन,
फिर,
डन,
हम,
वीर,
पार्क,
पार्क,
में,
इन,
गए,
गेगंगन,
बड़ा,
ग्रोस,
हमने,
वीर हैबन,
वहाँ,
डॉट,
खेला,
गेस्पील्ट,
झूला,
शाउकल,
झूल,
गेशाउकल्ट,
रहा,
पिन,
मेरा,
माइन,
दोस्त,
फ्रेंड,
टॉम,
टॉम,
ने,
हट,
फुटबॉल,
फुसबॉल,
शाम,
अबेंट,
घर,
नाख हाउसे,
वापस,
चुरुक,
लौट,
गेकेयर्ट,
आए,
सिंड,
दिन,
टाग,
अच्छा,
शोन,
अब,
येट्स्ट,
मुझे,
इच,
सोने,
श्लाफन,
जाना,
गेन,
होगा,
मुस,
शुभ,
गुटे,
रात्रि,
नाख्त,
दादी,
ओमा,
जल्द,
बिस,
ही,
बाल्ट,
मिलते,
सेन,
है,
उन्स,
पहली,
das erste,
बार,
माल,
ऑनलाइन,
ऑनलाइन,
टोबी,
टोबी,
पहली,
erstes,
इंटरनेट,
इंटरनेट,
का,
des,
पता,
findet,
लगाता,
entdeckt,
है,
ist,
वह,
er,
सीखता,
lernt,
की,
das,
सुरक्षित,
sichere,
पासवर्ड,
Passwörter,
कैसे,
wie,
इस्तेमाल,
verwendet,
करें,
wird,
लाभकारी,
nützlichen,
और,
und,
कम,
weniger,
जानकारी,
Informationen,
के,
von,
बीच,
zwischen,
अंतर,
unterscheidet,
करें,
werden,
के,
des,
पास,
bei sich,
एक,
einen,
नया,
neuen,
कंप्यूटर,
Computer,
Computer,
den Computer,
Kholta,
öffnet,
Screen,
Bildschirm,
Par,
auf,
Kai,
viele,
Rangin,
bunte,
Chinh,
Symbole,
Dekhta,
sieht,
Pratik,
Symbol,
Click,
klickt,
Karta,
macht,
Ki,
des,
Khirki,
Fenster,
Khulti,
öffnet,
Khoj,
Such,
Kshetra,
Feld,
टाइप,
गिफ्ट,
करता,
आइन,
है,
हट,
बिल्ली,
कैट्सियन,
वीडियो,
वीडियोस,
कई,
फीले,
वीडियो,
वीडियोस,
दिखाई,
erscheinen,
देते,
geben,
है,
sind,
उत्साहित,
begeistert,
एक,
ein,
वीडियो,
वीडियो,
पर,
an,
चल,
läuft,
रहा,
ist,
है,
es,
ध्यान,
gespannt,
से,
zu,
देखता,
schaut,
मजेदार,
lustigen,
बिल्लियों,
katzen,
को,
über,
देखकर,
sehen,
हंसता,
lacht,
आश्चर्यों,
überraschungen,
से,
voller,
भरा,
ist,
हर,
jeden,
दिन,
tag,
कुछ,
dazu,
नया,
neues,
दुनिया,
welt,
के,
über,
बारे,
die,
में,
in,
अधिक,
mehr,
जान,
wissen.
Na,
nicht.
Chahta,
möchte.
Har,
jedes.
Klick,
klick.
Ke,
zu.
Saat,
entdeckt.
Wah,
er.
Kuch,
etwas.
Khojta,
entdeckt.
Max,
Max.
Or,
und.
Doktor,
Arzt.
Ki,
der.
Yatra,
Besuch.
Kuch,
einige.
Dino,
Tagen.
Se,
seit.
Aswast,
unwohl.
Mehsus,
fühlt.
Kar,
machen.
Raha,
ist.
Hai,
ist.
Ke,
zu.
Pas,
nächste.
Jata,
besucht.
Hai,
ist.
Wah,
er.
Sikta,
lernt.
Ki,
das.
Kaise,
wie.
Wah,
er.
Apne,
seine.
Lakshano,
Symptome.
Ka,
des.
Varnan,
beschreibt.
Kare,
macht.
Kin,
welche.
Sharirik,
körperlich.
Ango,
Teile.
Ke,
der.
Bare,
über.
Me,
in.
Baat,
reden.
Karni,
machen.
Taki,
damit.
Sahi,
richtige.
Ilaj,
Behandlung.
Mil,
erhalten.
Sake,
kann.
Mere,
meiner.
Shehar,
Stadt.
Me,
in.
Ek,
ein.
Din,
Tag.
Anna,
Anna.
Apne,
ihren.
Shehar,
Heimatstadt.
Ek,
einen.
Paripurn,
perfekten.
Ka,
des.
Varnan,
beschreibt.
Karti,
sie.
Wah,
sie.
Hame,
uns.
Lokpriya,
beliebtesten.
Cafe,
Cafés.
Sangrahale,
Museen.
Or,
und.
Gupt,
geheimen.
Pasandida,
Lieblingsorten.
Jagahon,
Orten.
Par,
zu.
Le,
führt.
Jati,
haben.
Hai,
must.
Jinhe,
die.
Dekha,
sehen.
Jana,
sollte.
Chahiye,
muss.
Subah,
der Morgen.
Dhoop,
Sonnenschein.
Me,
im.
Cup,
Kaffee.
Coffee,
Tasse Kaffee.
Ke,
mit.
Saat,
beginnt.
Shuru,
startet.
Hoti,
beginnt.
Fir,
dann.
Wah,
sie.
Pas,
nahegelegenen.
Ke,
zu.
Sangrahale,
Museum.
Jati,
geht.
Hai,
geht.
Kala,
Kunstwerke.
Kritiyon,
Werke.
Ka,
zu.
Anand,
genießen.
Lene,
um.
Dopehar,
am Nachmittag.
Aram,
entspannen.
Karne,
zum.
Ke,
für.
Liye,
zum.
Shant,
ruhigen.
Park,
Park.
Jati,
besucht.
Sham,
abends.
Ko,
um.
Sthaniya,
lokalen.
Restaurant,
Restaurant.
Swadisht,
köstliches.
Rat,
Abendessen.
Khana,
essen.
Khati,
genießt.
Rat,
nach dem Abendessen.
Ke,
nach.
Khane,
essen.
Bad,
nach.
Mithai,
Nachtisch.
Liye,
für.
Chota,
kleines.
Aramdayak,
gemütliches.
Cafe,
Kaffee.
Cafe,
im Café.
Dosto,
Freunde.
Se,
auf.
Milti,
trifft.
Hai,
sie.
We,
sie.
Der,
spät.
Rat,
Nacht.
Tak,
bis.
Bate,
plaudern.
Ghar,
nach Hause.
Jane,
gehen.
Se,
bevor.
Pehle,
bevor.
Sarko,
Straßen.
Par,
durch.
Chahal,
Spaziergang.
Kadmiyo,
durch.
Ka,
die.
Anand,
genießt.
Leti,
sie.
Rat,
bei Nacht.
Shehar,
Stadtleben.
Jeevan,
Leben.
Apni,
seine eigene.
Anokhi,
einzigartige.
Sundarta,
Schönheit.
Dikhata,
zeigt.
Apne,
ihrem.
In,
diese.
Khas,
besonderen.
Palo,
Momente.
Ko,
sehr.
Bahut,
sehr.
Sarahati,
schätzt.
Use,
sie.
Pata,
weiß.
Hai,
das.
Ki,
ihre.
Uske,
ihre.
Bahut,
viel.
Kuch,
viel.
Hai,
zu.
Prastav,
bieten.
Karne,
zu.
लिए
हट
स्पष्ट
offensichtlichen
आकर्षणों
attraktionen
के
neben
अलावा
neben
छिपे
versteckte
हुए
gibt
खजाने
schätze
भी
gibt
है
es
को
mag
अपने
ihre
को
zu
बार बार
immer wieder
नया
neu
खोजने
entdecken
में
zu
मजा
lieben
आता
es
हर
jeder
नए
neue
रोमांच
abenteuer
अनुभव
erlebnisse
लाता
bringt
जानती
weiß
कि
das
जीवन
das leben
पूर्ण
vollen
रूप
zügen
से
zu
जीना
genießen
कितना
wie
महत्वपूर्ण
wichtig
है
ist
पेशे
berufswelten
की
der
दुनिया
welten
का
vom
अन्वेषण
erkunden
जोन्स
jonas
एक
ein
करियर
berufs
मेला
messe
मे
in
जाता
besucht
है
ist
और
und
डेटा
data
साइंटिस्ट
scientist
पर्यावरण
umwelt
तकनीशियन
techniker
जैसे
wie
पेशों
berufen
को
zu
जानता
kennen
है
punkt
वह
er
साक्षात्कार
interviews
करता
führt
ताकि
damit
वह
er
दैनिक
täglich
कार्य
arbeit
आवश्यक
benötigten
कौशल
fähigkeiten
के
über
बारे
die
अधिक
mehr
जान
erfahren
सके
punkt
जर्मनी
deutschland
में
in
शिक्षा
bildung
के
von
रास्ते
wege
सोफी
sophie
विभिन्न
verschiedenen
शिक्षा
bildungs
प्रणालियों
systeme
और
und
प्रशिक्षण
ausbildungs
अवसरों
möglichkeiten
का
der
अन्वेषण
erforschung
करती
macht
है
ist
दोहरी
duale
शिक्षा
ausbildung
विश्वविद्यालय
universität
व्यावसायिक
fach
विद्यालय
hochschule
लाभ
vorteile
हानियों
nachteile
पर
über
चर्चा
diskutiert
अपनी
ihre
यात्रा
reise
की
von
शुरुआत
beginn
बर्लिन
berlin
से
von
करती
beginnt
जो
die
राजधानी
hauptstadt
वह
sie
सबसे
zuerst
पहले
vor
एक
eine
का
von
दौरा
besuchen
ताकि
damit
व्यवहारिक
praxisorientierten
पाठ्यक्रमों
studiengängen
के
über
बारे
darüber
जानकारी
information
प्राप्त
bekommen
कर
machen
सके
kann
besuchen Sie unsere App unter synapselingo.de